बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, पोक्सो ॲक्ट बालकावर होणाऱ्या विविध अत्याचारावर काम करतो. पोक्सो ॲक्टवर संपूर्ण माहिती घेण्यासाठी तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कलापंढरी संस्थेतील कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.